आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां भागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय राज्य वेंचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान विशेष मतदार वळेरी उजळणी मोहीम SIR वरवीं तयार केल्ली उत्तर गोंय जिल्ह्याची मतदार वळेरी काल प्रसिद्ध केली. उत्तर गोंय जिल्ह्याच्या मतदार वळेरेन 5,08,385 मतदार आसून तातूंत 2,46,173 दादले मतदार आनी 2,62,212 महिला मतदारांचो आसपाव आसा. मतदार वळेरी विशीं कसले दावे वा आक्षेप आसल्यार ते 15 जानेर 2026 मेरेन स्विकारतले आनी 7 फेब्रेर 2026 मेरेन ते निकालांत काडटले. अंतीम वळेरी प्रसिद्ध करपा खातीर 10 फेब्रेर 2026 मेरेन आयोगाची मंजुरी घेतले आनी 14 फेब्रेर 2026 ह्या दिसा अंतीम मतदार वळेरी प्रसिद्ध करतले. बर्ज बाय रोमियो लेन क्लबाक लागिल्ल्या उजो प्रकरणाची गोंयांतल्या मुंबय उच्च न्यायालयान स्वेच्छा याचिका दाखल करून दखल घेतल्या. हे याचिकेन उच्च न्यायालयाक आवश्यक ती म्हायती दिवपा खातीर आदवोगाद रोहित ब्रास दिसा हांची एमिक्यूस क्युरीम नेमणूक केल्या. हे याचिकेचेर 8 जानेर 2026 ह्या दिसा फुडली सुनावणी जातली. बर्ज बाय रोमियो लेन क्लबाचे धनी सौरभ आनी गौरव लुत्रा हांकां दिल्लीन गोंय पुलिसांनी ताब्यांत घेतल्यात. बेगीनूच पुलीस दोगांकूय गोंयांत हाडटले. प्रवासी आनी मालाची येरादारी वाडत आशिल्ल्यान रेल्वे मार्गाचे दुपत्रीकरण करप गरजेचे आसा. सध्या कोकण रेल्वेचो एकूच ट्रॅक आसा. कोकण रेल्वे मार्गाचे दुपत्रीकरण करपाचे काम महामंडळ हातांत घेवपाचे आसा अशी म्हायती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आनी व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा हांणी काल मडगांवां जाल्ल्या पत्रकार परिशदेंत दिली. जो मेरेन पर्यावरणाक आनी लोकांच्या जिणेच्या दर्जाक धोको ना तो मेरेन कोणेच रेल्वे मार्ग दुपत्रीकरणाक विरोध करचो न्हय. हे काम देशाचे उदरगती खातीर जाता ते खातीर अशा वावराक येवकार दिवंक जाय. पूण आतां कोकण रेल्वेक लागून जायती राज्यां आनी शारां एकामेकांक जोडिल्ली आसात अशें झा हांणी मुखार सांगले. फाटल्या 28 वर्सांत कोकण रेल्वे महामंडळा कडल्यान मोठ्या प्रमाणात उदरगतीची कामां जाल्यात आनी फाटल्या 3 वर्सांत कोकण रेल्वे महामंडळ फायद्यान चलता अशी म्हायती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आनी व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा हांणी काल दिली. गोंय विधानसभेचे अधिवेशन 12 जानेर 2026 ते 16 जानेर 2026 असे 5 दीस जातले. गोयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी 12 जानेर 2026 ह्या दिसा सकाळी 11:30 वरांचेर गोंय विधानसभा अधिवेशन आपयला. पयल्याच दिसा 12 तारखेक राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांचे अभिभाषण जातले. गोंय विधानसभेन अभिभाषण करपाची राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांची ही पयलीच वेळ आसतली. अधिवेशनात शुक्रार 16 जानेर हो खासगी कामकाजाचो दीस आसतलो. बर्ज बाय रोमियो लेन दुर्घटनेविशी अधिवेशनातूय वादळी चर्चा अपेक्षित आसा. आमदारांक 26 डिसेंबर 2025 मेरेन प्रश्न सादर करचे पडटले. शुन्य प्रहर आनी लक्षवेधी सुचोवणे खातीर त्याच दिसा सकाळी 10 वरां मेरेन ऑनलायन स्वरुपांत नोटीस दिवची पडटली. सविस्तर कार्यावळ कामकाज सल्लागार समितीचे बसकेन थारतली. भारतीय नौदळ आज गोंयच्या INS हंसा हांगा नौदलाचे मुखेल एडमिरल दिनेश के त्रिपाठी हांचे उपस्थितीन आपले दुसरे MH-60R हॅलिकॉप्टर स्क्वॉड्रन INAS-335 ऑस्प्रेस कमिशन करतली. ह्या स्क्वॉड्रनाच्या आसपावाक लागून भारतीय नौदळाची अभिन्न विमानन क्षमता वाढटली. प्रगत शस्त्रां सेन्सर्स आनी एव्हिओनिक्स प्रणालींनी सज्ज आशिल्ले हे हॅलिकॉप्टर भारतीय नौदळा खातीर एक बहुमुखी आनी सक्षम संसाधन थारता जे पारंपारीक तशेंच असंमीत धोक्यांक तोंड दिवपा खातीर वाढीव क्षमता प्रदान करता. गोंय आनी चंदीगड हांचे मदली 4 दिसांची कुचबिहार ट्रॉफी एलिट मॅच कालच्यान परवरच्या GCA अकादमी मैदानाचेर सुरू जाली. चंदीगड पंगडान टॉस जिखून पयली गोंयांक बॅटींग करपाचे आमंत्रण दिले. गोंयान पयल्या दिसा 90 ओव्हरींनी 7 विकेटी वगडान 278 धावण्यो केल्यो. एका वेळार गोंय पंगड बरे स्थितीन आशिल्ले पूण ताणें 4 विकेटी वगडान 257 धावण्यो केल्ल्यो. गोंय वेधशाळेन दिल्ल्या म्हायती प्रमाण काल पणजेन चडांत चड तापमान 33.5 डिग्री सेल्सियस जाल्यार उण्यांत उणें तापमान 19.8 डिग्री सेल्सियस इतलें नोंद जालां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो प्रादेशीक खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांज वेळा 7 वरांक.